पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धा कलेनात्मनि विन्दते. In this world there is nothing so sublime and pure as transcendental knowledge. Such knowledge is the mature fruit of all mysticism. And one who has become accomplished in the practice of devotional service enjoys this knowledge within himself in due course of time.
आज महाराज ज्या श्लोकावरती प्रवचन करणार आहेत त्याचा अनुवाद असा आहे की या जगात दिव्य ज्ञानासारखं उदात्त आणि पवित्र अशी अन्य इतर कोणतीही वस्तू नाही आहे आणि जो कोणी ह्या दिव्य ज्ञानाचा लाभ उठवतो किंवा जो भक्ती सेवा करतो तो काही कालावधीनंतरच या ज्ञानाचा पूर्णपणे फायदा घेऊन संतुष्ट होऊ शकतो.
Purport by His Divine Grace, A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada. When we speak of transcendental knowledge, we do so in terms of spiritual understanding.
या ठिकाणी ज्यावेळी आपण दिव्य ज्ञान यासंबंधी बोलतो त्याचा अर्थ जे ज्ञान आध्यात्मिक विषयांबद्दल माहिती देतं त्याला आपण दिव्य ज्ञान असं म्हणतो.
As such, there is nothing so sublime and pure as transcendental knowledge.
आणि म्हणूनच दिव्य ज्ञाना इतकं या जगात दुसरी इतर कोणतीही वस्तू इतकी उदात्त आणि शुद्ध नाहीये.
Ignorance is the cause of our bondage and knowledge is the cause of our liberation.
आपल्या बंधनाचं कारण म्हणजे अज्ञान आणि आपल्या मुक्ततेचं कारण म्हणजे ज्ञान.
This knowledge is the mature fruit of devotional service, and when one is situated in transcendental knowledge, he need not search for peace elsewhere.
आणि हे ज्ञान म्हणजे आपल्या भक्ती सेवेचं परिपक्व फळ होय आणि हे एकदा प्राप्त झाल्यानंतर आपल्याला इतर कोणतीही वस्तू तिची आपल्याला गरज लागत नाही.
For he enjoys peace within himself.
कारण हे ज्ञान असलेला मनुष्य तो आपल्या स्वतःमध्येच पूर्णपणे शांत असतो.
In other words, this knowledge and peace culminate in Krishna consciousness. That is the last word in the Bhagavad Gita.
दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हे ज्ञान आणि शांती यांची परिणती ही पूर्ण कृष्ण भावनेमध्ये होते आणि हाच भगवद्गीतेचा अखेरचा संदेश आहे.
We would like to welcome all our honored guests for coming and dedicating your most precious time to attending this wonderful celebration and glorification of our Guru Maharaj, His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada, and the Supreme Personality of Godhead, Shri Krishna.
Amze Guru Maharaj, Srila Prabhupada, and Purna Purushottam Bhagwan Shri Krishna, Yancha Santushti Karta and Yancha Sanmana Karta, हा जो महासत्संगाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आपण सर्व भक्त मंडळी इतकी अगत्यपूर्वक आणि आपला किमती वेळ या ठिकाणी व्यय करून आला आहात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला अतिशय मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो.
कृष्ण एक्सप्लेन्स इन दिस ब्युटिफुल श्लोक फ्रॉम द फोर्थ चॅप्टर ऑफ भागवत गीता that there is nothing so sublime in all the world as transcendental knowledge.
भगवान श्री कृष्ण भगवत गीतेतील या श्लोकामध्ये हाच संदेश देतायत की या जगामध्ये दिव्य ज्ञाना इतकं उदात्त दुसरं काहीच नाहीये.
It is through putting in practice the knowledge of Bhagavad Gita that we can achieve real peace within life.
आणि भगवत गीतेचं हे ज्ञान जर का आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उतरवलं तरच आपण खरी शांतता प्राप्त करू शकतो.
रियल नॉलेज इज दॅट व्हिच गिव्स अस रियलायझेशन ऑफ ट्रूथ.
खरं ज्ञान तेच जे आपल्याला सत्याचा साक्षात्कार करून देतं.
लॉर्ड श्री कृष्ण एक्सप्लेन्स इन गीता दॅट ट्रूथ इज टू अंडरस्टँड व्हॉट इज द ट्रू नेचर ऑफ आवर सेल्फ अँड इट्स रिलेशनशिप विथ गॉड.
भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की सत्य काय आहे. सत्य म्हणजे ती वस्तू की आपला मूळचा स्वभाव काय आहे आणि आपलं भगवंताबरोबर काय नातं आहे.
there are essentially three natures: the internal spiritual nature, the marginal nature, and the external or material nature.
एकूण तीन प्रकारचे स्वभाव आहेत. एक म्हणजे अंतरंग किंवा दिव्य स्वभाव, दुसरा तटस्थ स्वभाव आणि तिसरा बहिरंग किंवा बाहेरचा स्वभाव.
The temporary body we are residing within is made of the material elements, and it is subject to birth, old age, disease, and death.
आपलं हे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर जे आपल्या स्वरूपावर एक वेष्टनाप्रमाणे आहे, तर हे जे आवरण याला नेहमी जन्म मृत्यू जरा व्याधी यांचा शाप लागलेला असतो.
But the life force within the body is the jivatma, the soul, which is eternal, full of knowledge and full of bliss.
परंतु या भौतिक देहामध्ये निवास करणारा जो आत्मा आहे तो मात्र तो कधीही मरत नाही, तो ज्ञानवान असतो आणि तो स्वतःमध्येच आनंदाने पूर्ण असतो.
The jivatma is part and parcel of the paramatma, as explained in Gita, mamaivam so jivaloke jivabhuta sanatana.
आणि हा जो जीवात्मा आहे तो परमात्म्याचा एक अंश आहे, ज्याप्रमाणे गीतेत सांगितलेलं आहे, ममेव अंश जीव लोके.
अँड दॅट परमात्मा इन हिज सुप्रीम अल्टिमेट रिअलायझेशन इज कृष्ण, द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड.
आणि परमात्म्याचा अत्यंतिक साक्षात्कार म्हणजेच भगवान श्रीकृष्ण.
The absolute truth or Godhead has three features: the impersonal Brahman, the Paramatma, who is situated as the witness in everyone's heart, and the Supreme Bhagavan, who is the source of everything, the beautiful form of Krishna.
Param satyache teen star ahet, sakshatkarache teen star ahet. Pratham sakshatkar manje nirvishesh kiva nirakar Brahma. Tyachahun varcha sakshatkar म्हणजे सर्व जीवांच्या हृदयात निवास करणारा परमात्मा, आणि त्याच्याही वरून श्रेष्ठ साक्षात्कार म्हणजे सच्चिदानंद विग्रह असलेले भगवान श्री कृष्ण.
द ट्रू अंडरस्टँडिंग ऑफ सनातन धर्म इज दॅट वी आर इटर्नली द सर्वंट्स ऑफ कृष्ण, एंड आर इटर्नल ऑक्युपेशन इज टू सर्व द लॉर्ड विथ प्युअर अनअलॉयड डिवोशन.
सनातन धर्म त्याचं खरं मर्म हेच आहे की आपण भगवान श्रीकृष्णांचे नित्य चिरकाल सेवक आहोत किंवा दास आहोत, आणि त्यांची सेवा करणं हेच किंवा हाच खरा धर्म आहे.
बट ड्यू टू फॉरगेटिंग आवर इटर्नल ट्रू नेचर वी आर आयडेंटिफाइंग आवर सेल्फ विथ दिस बॉडी एंड दिस फॉल्स इगो.
परंतु ह्या आपल्या संबंधाचा पूर्णपणे आपल्याला विसर पडल्यामुळे आपण स्वतःची ओळख हे भौतिक शरीर आणि त्याबरोबर जो मिथ्या अहंकार आहे त्यानुसार करत असतो.
द इटर्नल ब्लिसफुल सोल इज ट्राइंग टू फाइंड एन्जॉयमेंट इन अ बॅग ऑफ फ्लेश अँड ब्लड अँड बोन्स अँड हेअर, अँड ऑल्दो सम प्लेजर इज देअर ड्यू टू द नेचर ऑफ दिस बॉडी ऑल प्लेजर्स कॉमनेट इन सॉरो.
आणि हा जो जीव आहे जो पहिल्यापासूनच आनंदाने पूर्ण आहे तो या शरीरात निवास करतो, आणि हे शरीर म्हणजे काय आहे, नुसती एक थैली आहे, एक पिशवी आहे, त्यात काही हाडं आहेत, रक्त, श्लेष्मा, मूत्र, विष्ठा अशा सगळ्या वस्तू आहेत, आणि ह्या सगळ्या वस्तूंमध्ये जो जीव आहे तो आनंद घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्यात थोडासा आनंद असेलही परंतु शाश्वत आनंद कधीच मिळत नाही.
ऑल सो कॉल्ड फॉर्म्स ऑफ नॉलेज विथ आर बेस्ड ऑन दिस मिसकन्सेप्शन आर व्हेरियस व्हरायटीज of ignorance.
आणि ज्ञानाची सर्व रूप जी केवळ ह्या भौतिक शरीरालाच आधारभूत आहेत ते ज्ञान नसून ती केवळ अज्ञान किंवा अविद्येचीच निरनिराळी रूप आहेत.
And it is this ignorance is the cause of all the problems and distress within all of creation.
आणि या अखिल सृष्टीमधील सर्व दुःख आणि क्लेश यांचं एकमेव कारण म्हणजे हेच अज्ञान.
The laws of nature are that whatever action you perform there will be an equal reaction.
Prakrutite niyam te ase ahet ki karave tase bharave, jya pramane tumhi karma karal tya pramane tumhala tacha phal bhogavach lagto.
There are three modes or influences in which this material nature is constituted. Sattvaguna, Rajaguna and Tamaguna.
आणि या भौतिक प्रकृतीचे तीन मूलभूत गुण आहेत सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण.
Materially pious activities bring about temporary pleasure.
भौतिक स्तरावर केलेली पुण्यकर्म ही तात्कालिक किंवा क्षणभंगूर आनंद देऊ शकतात.
Activities in the mode of passion bring about a deeper and greater longing for sense enjoyment.
आणि रजोगुणात केलेली कर्म ही इंद्रिय भोगाची लालसा अधिक वृद्धिंगत करतात.
And activities performed in the mode of ignorance create terrible, terrible suffering.
आणि तमोगुणात केलेली कार्य ही केवळ अधिक भयंकर दुःख आणि क्लेश यामध्येच परिणत होतात.
But all of these activities bind one to the temporary body which is destined for death.
आणि ही सर्व कार्य केवळ आपल्याला या भौतिक शरीराबरोबर अधिक घट्ट आणि कर्कचून बांधून ठेवतात. आणि असं असूनही हे शरीर एक वेळ शेवटी याचा मृत्यूच होणार असतो.
And at the time of death, according to the particular consciousness we have created during our life and the attachments and desires of that consciousness, the soul transmigrates to another species in which there are 8,400,000.
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्यभर ज्या काही इच्छा लालसा किंवा वासना या शरीराबरोबर निर्माण केल्या आहेत त्या सर्वांचा परिणाम म्हणून तुमचा एक विशिष्ट भाव निर्माण होतो. आणि मृत्यूसमयी जो काही तुमच्या मनात विचार असेल त्यानुसार 84 लक्ष योनीपैकी एक विशिष्ट योनीत तुम्हाला परत जन्म घ्यावा लागतो.
विथइन द 8,400,000 स्पीसीज ऑफ लाईफ द ह्युमन फॉर्म ऑफ लाईफ इज व्हेरी रेअर.
आणि या 84 लक्ष योनीपैकी मनुष्य योनी जी आहे तिला अत्यंत अत्यंत दुर्लभ समजलं जातं.
बिकॉज इन दिस ह्युमन फॉर्म ऑफ लाईफ वी कॅन युटिलाइज आवर प्रेशियस टाइम टू परस्यू द अल्टिमेट गोल ऑफ लिबरेशन इन द सर्विस ऑफ द लॉर्ड.
कारण केवळ या मनुष्य जन्मातच आपण खरी मुक्ती किंवा या संसार चक्रातून पूर्णपणे मुक्त होऊन अखंड भगवत सेवा करू शकतो.
We can free ourselves from the cycle of birth and death and all the sufferings we are in and transport our soul to the spiritual world.
आपण जन्म मृत्यूच्या या दुष्ट चक्रातून आपली पूर्णपणे सुटका करून घेऊन भगवत धामात आपल्या आत्म्याचा प्रवास करून घेऊ शकतो.
But unfortunately in today's world people have forgotten the purpose and meaning of this human existence.
परंतु दुर्दैवाने असं दिसून येतं की सध्याच्या युगात लोकांना मुळी हे मनुष्य जन्म कशाकरता दिला आहे हेच मुळी माहीत नाही, याचा विसर पडलेला आहे.
And people are striving to enjoy the same pleasures that are available to the animals and lower species which are eating, sleeping, mating and defending.
आणि केवळ आहार निद्रा भय आणि मैथुन यातच आपलं संपूर्ण जीवन वाया घालणारे जे पशु आहेत त्यांच्याच प्रमाणे केवळ सध्याचा मानव समाज सुद्धा तीच कार्य करण्यात अत्यंत गर्क झालेला आहे.
यदा यदा हि धर्मस्याग्ला निर्भवति भारत अभ्युथानम धर्मस्य तदात्मनम सृजाम्यहम. Out of his causeless mercy the supreme lord descends into this world again and again just to teach us the path of truth, light and real happiness.
महाराजांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक वेळी पुन्हा पुन्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः या जगात अवतार धारण करतात आणि खऱ्या धर्माचा मार्ग, खरा जो प्रकाशमय धर्माचा जो मार्ग आहे, ज्ञानाचा मार्ग, तो आपल्यासमोर प्रकट करतात.
And when he descends, he establishes the real principles of a religion. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. And those who take very seriously the teachings of the Lord can actually make real progress toward happiness.
आणि ज्यावेळी भगवंत येतात त्यावेळी ते धर्माची जी खरी तत्व आहेत त्यांची स्थापना करतात. आणि जे लोक या तत्वांप्रमाणे आपलं जीवन जगतात तेच खरं आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक करू शकतात.
Our constitutional nature is that we are simultaneously one and different from the Lord.
आपली मूळची स्थिती अशी आहे की आपण एकाच वेळी भगवंताबरोबर एका दृष्टीने आपलं तादात्म्य आहे आणि त्याचबरोबर आपण त्यांच्यापासून वेगळेही आहोत.
Qualitatively, we are of the same spiritual substance as Godhead. We are eternal, full of knowledge and full of bliss.
केवळ गुणात्मक दृष्ट्या विचार केला तर आपल्यात आणि भगवंतामध्ये काहीच अंतर नाहीये, कारण आपण दोघेही सत चित आणि आनंद आहोत.
But quantitatively we are a tiny particle of the supreme absolute truth, as a sun ray is one fragment of the sun.
परंतु आकार किंवा परिमाणाचा विचार केला तर आपण अगदी अनुरूप आहोत आणि भगवंत मात्र अत्यंत विशाल किंवा विभुरूप आहेत, ज्याप्रमाणे सूर्याचा एक किरण आणि पूर्ण सूर्य यांच्यात जेवढी तफावत आहे तेवढीच आपल्यात आणि भगवंतात परिमाणाच्या दृष्टीने मोठी तफावत आहे.
नित्यो नित्यानं चैतनश्चेतनानं एको बहुनं विरदाति कामान. We are always dependent on the sweet will of the Lord.
आपण संपूर्णपणे भगवंताच्याच अधीन आहोत.
Some people approach God and religion for a better form of material happiness.
काही लोक भगवंताकडे या दृष्टीने जातात की भगवंताच्या कृपेने त्यांना जास्त भौतिक सुखाची प्राप्ती होईल.
Worshipping demigods for material benefits.
भौतिक वरदानाकरता ते इतर देवीदेवतांची पूजा करतात.
This is called the path of karmakanda.
याला कर्मकांड म्हणतात.
But Krishna explains in Gita that this path is for the less intelligent, because the fruits of whatever you derive from your worship are temporary and limited.
परंतु भगवान श्री कृष्ण सांगतात की हा जो कर्मकांडाचा मार्ग आहे हा कमी बुद्धीच्या लोकांकरता आहे. कमी बुद्धीच्या का? तर असं की यातून जे वरदान मिळतं किंवा जे फळ प्राप्त होतं ते काही चिरकाल टिकणारं नसतं.
Srila Bhakti Siddhanta Saraswati Thakur told a beautiful story of how once there was a sadhu who was walking through the forest.
Srila Bhakti Siddhanta Saraswati Thakur, ek mahan acharya hon gele, tyani ek atishay sundar drishtant dila hai ki ek vyakti jangalatun jat hota.
And he was becoming tired from so much walking.
Ani to ek sadhu hota ani tyala atishay thakva ala chalun chalun.
So he began to offer prayers to the Lord that, please, my Lord, send me a horse so that I can ride very comfortably.
आणि म्हणून तो भगवंताकडे प्रार्थना करू लागला की देवा एक घोडा पाठवून दे आणि त्याच्यावर बसून मी आरामात जाऊ शकेन.
Within a short time, a beautiful horse appeared out of nowhere in the forest.
आणि अकस्मात तिकडे एक अतिशय सुंदर घोडा त्याच्यासमोर प्रकट झाला.
So he happily started riding on the horse.
आणि त्याने अतिशय आनंदाने घोड्यावर तो उडी मारून बसला आणि जाऊ लागला.
Thanking God for his mercy.
आणि तो भगवंताला अतिशय त्याची अतिशय प्रार्थना करू लागला की फार धन्यवाद देऊ लागला भगवंताला.
But that happened to be a female horse and she was pregnant.
परंतु तो एक घोडा नसून एक घोडी होती आणि ती सुद्धा गर्भवती होती.
And after some days she gave birth to a little baby horse.
आणि काही दिवसांनी ती प्रसवली आणि एक लहान घोड्याचं पिल्लू जन्माला आलं.
And as you know, little baby horses are not very little.
आणि आपण जाणत असालच की घोड्याचं पिल्लू जरी असलं तरी ते काही अतिशय लहान नसतं, ते बरंच मोठं असं आकाराने.
He felt responsible. So in order to travel on the journey, he lifted the baby horse on his shoulders, and with great struggle and pain he was walking with this horse.
आणि म्हणून त्या पिल्लाची काळजी घेण्याकरता त्याने ते पिल्लू उचलून आपल्या खांद्यावर घेतलं आणि तो चालू लागला.
And then he began to sing a prayer to the Lord.
आणि त्यानंतर तो एक प्रार्थना म्हणू लागला.
That I prayed to you that you give me a horse to carry me, and now I am carrying a horse.
त्याने प्रार्थना केली की भगवंता मी तुझ्याकरता असे आहे मागितलेलं की मला एक घोडा दे ज्याच्यावर बसून मी जाईन, परंतु आता झालंय असं की एक घोडा माझ्यावरती बसलेला आहे आणि मी त्याला घेऊन चाललेलो आहे.
So we should know that any material benefits we get, they are always pregnant with some future inconvenience and problem.
आणि म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण आयुष्यामध्ये जे काही भौतिक सुखाकरता वरदान मागतो ते वरदान ते एका अर्थाने त्यामध्ये दुसरे भौतिक क्लेश हे त्याच्यामध्ये सुप्त रूपाने असतातच.
इट इज ओनली अ मॅटर ऑफ टाइम.
केवळ थोडासा काळच मध्ये जायला हवा.
सो आफ्टर सो मेनी बर्थ्स ऑफ राइडिंग ऑन सच हॉर्सेस अँड देन कॅरिंग सच हॉर्सेस वन रियलाइजेस दॅट दिस इज फ्युटाइल अँड टेक्स टू द प्रोसेस बाय विच he tries to annihilate all material attachments and merge into the impersonal existence of the supreme.
ani ek sadhak jo anek anek varsha kiwa khup kaal asha prakare he bhautik ichhanche ichhacha je ghoda aahe te aplya khandyar ghun jat asto to itka kantalto ki mag tyacha manat asa vichar yeto ki apan ya sarva bhautik ichha akanksha yancha nash karava आणि भगवंताचं जे निराकार ब्रह्मरूप आहे त्याच्यामध्ये विलीन होऊन जावं.
अँड विथ मच मच डिफिकल्टी बर्थ आफ्टर बर्थ ऑफ डिस्क्रिमिनेटिंग बिटवीन मॅटर अँड स्पिरिट वन मे सम हाव ऑर अदर बिकम लिबरेटेड फ्रॉम मटेरियल सफरिंग बट बिकॉज इट इज नॉट द कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन ऑफ द सोल टू फॉरगेट इट्स रिलेशनशिप विथ गॉड दॅट सोल हॅज टू फॉल डाऊन अगेन इन टू द मटेरियल वर्ल्ड of desires and attachments.
ani asha prakare anek janma jad ani chetan asa manane bhed karat karat jar ka eka sadhakane tya nirakar brahma jyoti madhe purnapane to vilin jhala tari sudha ti tyachi moolchi sthiti nasliamule tya sthiti madhe bhagavat seva ghadat nasliamule tya asha varcha sthitithuni tyacha patan hoto ani tyala punha ya bhauti jagat yav lagto.
And some follow the path of Ashtanga Khanda through mystic yogic processes of asana, dhyana, pranayama, pratyahara, samadhi and so forth. One develops great, great supernatural powers.
And itar kai jan te ashtanga vidhi cha marg kartat ani tyacha angikar kartat anek anek prakar chi asana, dhyan kriya, pranayama, pratyahar asha prakare anek वेगवेगळे प्रकारच्या कवायती करून त्यांना वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात.
बट दीज पॉवर्स आर मटेरियल अँड दे गिव नो सॅटिस्फॅक्शन टू द हार्ट रॅदर दे जनरली हॅव द टेंडन्सी टू इन्फ्लेट आवर फॉल्स इगो अहंकार.
परंतु आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या सर्व सिद्धी ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व भौतिक आहेत आणि त्यांचा परिणाम म्हणजे केवळ आपला अहंकाराचा फुगा जो आहे तो अतिशय वाढत जातो.
वी फाइंड सो मेनी एक्झाम्पल्स इन द स्क्रिप्चर ऑफ सच योगीज.
शास्त्रामध्ये अशा योग्यांचे अनेक दृष्टांत सापडतात.
लास्ट वीक अर्लियर दिस वीक वी सेलिब्रेटेड रामनवमी.
या आठवड्यामध्ये आम्ही रामनवमीचा उत्सव साजरा केला.
रावण वॉज सच अ योगी ही वर्शिप्ड शिव ही ऑल्सो वर्शिप ब्रह्म अँड ही अटेन्ड सच बेनेडिक्शन ही कुड चेंज हिज फॉर्म इन एनी वे ही लाइक्ड. He had such powers, he would even conquer the king of heaven, Indra. He was endowed with mystic siddhis by which he could control people's minds and lives. He could create whatever he wanted through the prapti siddhi. He was a very, very great yogi. If he was living today here in India, millions of people would be worshipping him as God just by the powers he possesses.
Maharaj sangta hai ki Ravan हा एक अशाच प्रकारचा एक योगी होता. तो अतिशय दृढ शिवभक्त ब्रह्मदेवांचाही भक्त होता. त्यांच्या कृपेने त्याने इतके विलक्षण सिद्धी त्यांनी प्राप्त केलेली. तो आपलं रूप बदलू शकत होता, कुठेही जाऊ शकत होता, लोकांच्या मनातलं काय ते ओळखू शकत होता. आणि अशा प्रकारे त्याने अगदी इंद्रालासुद्धा त्याने शह दिला होता. आणि महाराज म्हणाले की समजा रावणासारखा एक योगी आज या जगात अस्तित्वात असता तर संपूर्ण जग केवळ त्याच्या सिद्धी पाहून त्याला भगवान मानून त्याच्या मागे लागले असते.
But because of the infatuation of his ego due to all these powers, he did not want to serve God, he wanted to be God. He did not want to serve, he wanted to enjoy.
Parantu itkya sarva siddhi asunahi tyacha ahankar to itka vadhla hota ki tyacha manamade kadhihi bhagavat sevecha vichar ala nahi.
And thus, however much he acquired for his personal selfish desires, he was never satisfied. Krishna says in Gita, like burning fire, however many times we fulfill our material desires, it only increases the kama or lust within our heart.
ani itkya siddhi asunahi tyane itkya vastu prapta kelelya तरी पण त्याच्या मनात संतोष नावाची वस्तू नव्हती. त्याला सतत आणखी आणखी असंच काहीतरी मिळावं हाच त्याचा हव्यास होता. गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात की हा जो हव्यास आहे किंवा ही जी इच्छा आहे ही एका अतिशय ज्वलंत अग्नीप्रमाणे आहे. त्यात कितीही तुम्ही इंधन घातलं तरी ती सतत वाढत राहते, कधीच शांत होत नाही.
अँड अल्टिमेटली ही मिझरेबली सफर्ड डेथ बाय द एरोज ऑफ श्री रामचंद्र.
आणि शेवटी प्रभू रामचंद्राच्या बाणानेच त्याचा मृत्यू केला.
Similarly, however great or powerful we become in this world, ultimately the arrows of the Lord in the form of time will cause us to lay down and bow down in the form of death.
आणि म्हणूनच आपण ह्या जगात कितीही मोठ्या वल्गना केल्या तरी भगवंताचा जो काळ आहे त्याने जे सोडलेले बाण आहेत त्या काळरूपी बाणाने एक दिवशी आपला वध होईलच. आणि आपल्याला अतिशय जबरदस्तीने हा हे जे अतिशय खालचं पद आहे ते स्वीकारावं लागेल.
Therefore, Lord Shri Krishna concludes Bhagavad Gita, Sarva Dharman Parityaja Mam Ekam Sharanam Braja Aham Tvam Sarva Papebhyo Moksha Yishami Masacha. We should abandon all varieties of religion and just surrender to Krishna. He will deliver us from all sinful reactions. In His shelter there is no fear.
आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण असा सल्ला देतात की तुम्ही इतर सर्व जे काही तात्पुरते धर्म आहेत किंवा जे काही तुम्ही निर्माण केलं आहे ते सर्व धर्म तुम्ही त्यांचा त्याग करा, केवळ माझ्या एकट्याच्या शरणाला या. जे काही तुम्हाला पाप लागत असेल त्यापासून तुम्हाला मी पूर्णपणे सर्वथा मुक्त करेन, तुम्ही अजिबात भ्यायचं कारण नाही आहे.
दिस इज कॉल्ड उपासना कांड ऑर भक्ती.
आणि याला उपासना कांड किंवा भक्ती म्हणतात.
इट इज द ओरिजिनल नॅचरल कॉन्शियसनेस ऑफ एव्हरी लिव्हिंग एंटिटी टू लव कृष्ण अँड सर्व हिम विथ अनमोटिवेटेड डिवोशन.
प्रत्येक जीवात्म्याचा हा मूळचा आणि स्वाभाविक असा स्वभाव आहे की आपण भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करावी.
नारायण परा सर्वे नाकुतष्टिन विद्यते स्वर्ग पबारग नारकेषु अपि तुल्यत दर्शनम. It is only through this consciousness that we can find real peace.
Maharajani ek shlok sangitla tyacha ashay asa ahe ki je koni narayan bhagavantache bhakt ahe keval tech khari shantata aplya manamadhe manaji shanti prapt karu shaktat.
Everything is the property of Krishna and everything is to be utilized in the service of Krishna.
Ya jagatil pratyek vastu ही भगवान श्री कृष्णांच्या मालकीची असून प्रत्येक वस्तू हे केवळ त्यांच्या सेवेतच वापरली पाहिजे.
इन वाल्मिकी रामायण वी रीड ऑफ हाऊ द विकेड माइंडेड कैकेयी कन्व्हिन्स्ड हर हस्बंड दशरथ टू बॅनिश लॉर्ड श्री रामचंद्र टू द फॉरेस्ट फॉर 14 इयर्स अँड कोरोनेट हर सन भारत इज किंग.
आपण वाल्मिकी ऋषींच्या रामायणामध्ये वाचतो की कशा प्रकारे दुष्टबुद्धीच्या कैकईने आपले पती दशरथ यांना त्यांची खात्री पटवून दिली की त्यांनी भरत याचाच राज्याभिषेक करावा आणि प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवून द्यावं.
भारत वॉज अ आयडियल एक्झाम्पल ऑफ अ ट्रू भक्त.
भरत हे म्हणजे एका आदर्श भक्ताचं उदाहरण होय.
व्हेन ही रिटर्न्ड फ्रॉम हिज मॅटर्नल अंकल्स होम and found out what happened, he rejected his mother.
jayavali te aplya mama cha gharatun parat ale ani jayavali tyana samajla ki kay ghadle tyavali tyani aplya aai cha hi tyag kela.
Because the purpose of a mother, the purpose of a father is to assist us in our service to God, never to distract us from our service to the Lord.
karan aai mata kiwa pita yancha khara kaam aste ki इतर सर्वांना त्यांनी भक्तीमध्ये प्रगती करण्यास प्रेरित करावं.
द फर्स्ट अँड फॉरमोस्ट ड्युटी ऑफ अ मदर अँड फादर अकॉर्डिंग टू द शास्त्र इज टू रेज द चाइल्ड इन सच अ स्पिरिच्युअल ॲटमॉस्फिअर दॅट दॅट चाइल्ड नेव्हर हॅज टू सफर बर्थ अँड डेथ अगेन इन दिस वर्ल्ड.
शास्त्राप्रमाणे माता पित्यांचं प्रथम कर्तव्य हे आहे की त्यांनी आपल्या मुलांचं संगोपन अशा प्रकारे करावं की ह्या जन्मानंतर त्यांना पुन्हा कधीही ह्या भौतिक जगात जन्म घ्यावा लागणार नाही.
इफ वी गिव्ह आवर चिल्ड्रन अ मॅसिव्ह इनहेरिटन्स ऑफ क्रोर्स ऑफ रुपीज We put that child through school to get PhD. We get that child married to a very, very high class family, and we give so much comfort and shelter. If we have not given that child the means of liberation and devotion to God, we have completely failed as parents, and we are cheaters.
जर का आपण आपल्या मुलाचं अतिशय त्यांना भरपूर इस्टेट ठेवली, कोट्यवधी रुपये ठेवले, अतिशय त्यांना चांगल्यापणे शिकवलं, मोठ्या मोठ्या डिग्र्या मिळवून दिल्या, अतिशय उच्च कुळात त्यांचं लग्न लावून दिलं, तरी पण जर का आपण हे आध्यात्मिक कर्तव्य केलं नाही तर अंतिम दृष्टीने सर्वाचाच हा पराभव झालेला आहे आणि केवळ आपण त्यांना फसवलेलं आहे.
Bharat Maharaj went to Ram's mother Kausalya, and when Kausalya saw him, she said, now you are successful, you have banished my son, now you can be king, but what happiness will you have with our beloved Ram suffering in the forest with Sita and Lakshman?
Javali Bharat Maharaj Prabhu Ram Jananchi mata Kausalya chakade gele tyavadi mhanle ki ata tu far khush asil karan tujha je paije to te tula mhanle ata tujhyakade ata rajya ahe tujhyakade bharpur sukh sampatti ahe परंतु आपले प्रिय राम लक्ष्मण आणि सीता हे वनवासामध्ये इतकं दुःख भोगत असताना तुला कोणत्या प्रकारचं दुःख सुख मिळणार आहे?
These words were like arrows causing pain to the heart of Bharat, who explained to Kausalya that please no, I will go to the forest and I will stay there for 14 years and perform austerities and bring Ram back to be king.
हे शब्द जणू काही बाणासारखे भरत महाराजांच्या हृदयात घुसले. ते म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका, मी स्वतः या ठिकाणी राहणार नाही, मी स्वतः प्रभू रामचंद्रांबरोबरच 14 वर्ष वनवासात राहीन, मी काही या ठिकाणी मला राज्याची काही अभिलाषा नाही
आहे. He arranged all of the armies, all of the ministers, all of the chariots, all of the elephants to go to the place where Ram was to beg him to return.
आणि भरत महाराज आपलं संपूर्ण सैन्य, सर्व रथ, हत्ती, घोडे आणि इतर पायदळ वगैरे सर्व सैनिक घेऊन ते प्रभू रामचंद्र ज्या वनामध्ये वास करत होते त्या ठिकाणी गेले.
On the way he met Maharaj Guha, and then he again met Maharaj Bhardwaj, and he explained to them that please do not misunderstand, I have come to give the throne to Ram, I am his eternal servant.
आणि वाटेत जाताना त्यांना महाराज गुहा आणि महाराज भरद्वाज या दोन व्यक्ती भेटल्या आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कृपया मनामध्ये काही गैरहेतू ठेवू नका, माझा दुसरा कोणताही हेतू नसून मी केवळ प्रभू रामचंद्रांचं मन वळवण्याकरताच त्यांना भेटायला जात आहे.
At the great mountain called Chitrakoot, he met Lord Ram. He prostrated himself at the lotus feet of the Lord and begged him that I will coronate you as king and I will remain with matted hair and the bark of trees as my clothes for 14 years.
आणि चित्रकूट या पर्वता निकट त्यांची प्रभू रामचंद्रांबरोबर भेट झाली आणि भरत प्रभू रामचंद्रांना म्हणाले की माझ्याऐवजी तुम्ही राज्यकारभार करा, मी तुमच्याऐवजी वनवास भोगेन, मी वल्कल नेसेन, मी जटा धारण करीन, परंतु तुम्हीच या राज्याचे खरे स्वामी आहात.
But Lord Sri Ramchandra refused to protect the word of his father who had left his body, and Bharat took wooden sandals and placed them on the feet of Ram, then put them on his head and took them back to Ayodhya, and he placed those shoes on the throne.
Bharat Maharaj mhanale ki mala ya thikani rajyacha kahi mala ichcha nahiye, tumhi je rajya karbar chalva, parantu prabhu ramchandra mhanale ki nahi tu ja, tevha tyani tyancha paduka ahet tya tyachyavati ramchandra na aple charan sparsh karayla thevla karayla dila ani tya paduka aplya dokyavar dharan karun त्या त्यांनी राजसिंहासनावर ठेवल्या.
अँड फॉर 14 years भारत महाराज लिव्ह विथ मॅरिड हेअर अँड ट्री बाक, ओनली ईटिंग the roots in the ground, sometimes some rice soaked in cow urine, and perform tapasya. And with all opulence, he worshipped the shoes of Ram.
14 वर्ष भरत महाराजांनी त्या पादुका सिंहासनावर ठेवल्या. त्यांनी स्वतः जटाधारण केल्या, केवळ वल्कलं नेसली आणि केवळ काही कंदमुळं किंवा गोमूत्रामध्ये भिजवलेले काही धान्य खाऊन त्यांनी ही सर्व वर्ष काढली.
दिस इज द पॅथ ऑफ ट्रूथ.
हा सत्याचा मार्ग होय.
टू अंडरस्टँड दॅट एव्हरीथिंग इज द प्रॉपर्टी ऑफ द लॉर्ड.
आपण हे समजलं पाहिजे की सर्व काही भगवंताच्या मालकीचं आहे.
नॉट टू युसर्प व्हॉट इज गॉड्स प्रॉपर्टी बट टू यूज इट ऑल इन हिज सर्विस.
जे भगवंताचं आहे ते स्वतःच्या स्वार्थाकरता न घेता सर्व काही केवळ त्यांच्या सेवेतच सेवेसाठीच लावलं पाहिजे.
दिस इज द पॅथ ऑफ रियल हॅपीनेस.
हा खऱ्या सुखाचा मार्ग आहे.
टू हॅव दिस डिटर्मिनेशन.
ही निष्ठा असली पाहिजे.
In this great land of India, there is such a rich spiritual culture.
या आपल्या महान भारतवर्षामध्ये इतकं समृद्ध असं आध्यात्मिक अशी आध्यात्मिक संस्कृती आहे.
But unfortunately, people are forgetting their culture, chasing after the apparent forms of progress and sense gratification that is being provided by the countries of the Western world.
परंतु दुर्दैवाने आज आपण असं पाहतो की आपल्याच लोकांना या आपल्या संस्कृतीचा विसर पडलेला आहे आणि तथाकथित प्रगतीच्या नावाखाली केवळ पाश्चात्य देशामध्ये जे काही इंद्रिय भोग याच्या नावाखाली जे चाललेलं आहे केवळ त्याचंच आपण अंधानुकरण करत आहोत.
This culture is so rich that 700 years of Mughal rule could not destroy the Vedic culture.
He Vedic sanskruti itki samruddh hai ki Mughalani 700 varsh rajya karu nahi tyana tila sparsh karta ala nahi.
200 years of British exploitation could not destroy the Vedic culture.
Ingrajani 200 varsh shoshan karu nahi te Vedic sanskruti la sparsh karu shakle nahi.
But we see that hardly a decade of Western television is completely destroying the Vedic culture.
पण आज आपण पाहतो की केवळ 10 वर्ष पाश्चात्य लोकांनी जे टीव्हीवरचे कार्यक्रम आहेत त्यांना आपण जी आपल्या देशामध्ये पूर्ण मोकळी दिलेली आहे त्यांनी मात्र ही संस्कृती पूर्णपणे नष्ट होत चाललेली आहे.
We should not chase after the illusions of Maya, which are like a mirage in the desert. It appears like a place to enjoy, but only a place of disappointment.
आपण या भ्रमिक सुखांच्या मागे लागता कामा नये. ही भ्रमिक सुख म्हणजे केवळ वाळवंडामध्ये जे मृगजळ दिसतं त्याप्रमाणे आहे. पाणी वाटतं पण ते पाणी नाहीये.
Krishna explains in Gita that one should find one's happiness within oneself.
भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये सांगतात की आपण खऱ्या सुखाचा शोध आपल्या अंतरातच केला पाहिजे.
And that comes through spiritual culture.
आणि ते जे खरं सुख आहे ते आध्यात्मिक आनंदानेच येत असतं.
The Supreme Personality of Godhead descended in this age of Kali Yuga to teach us the sublime process by which we can have direct experience of our eternal spiritual blissful nature in pure unalloyed love for God.
तेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान त्यांनी या कलियुगामध्ये अवतार धारण करून सबंध जनसमुदायाला एक अशी विधी शिकवली की जेणेकरून ते हा आनंद आहे तो कसा आपण चाखू शकतो आणि भगवंताची भक्ती कशी प्राप्त करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे.
And that is through the congregational chanting of the holy names of the Lord.
आणि ती विधी म्हणजे सर्वांनी सामूहिकरित्या केलेलं भगवंताचं नाम संकीर्तन.
Lord Chaitanya prayed Nam Nam Akari Bahuda Nita Sarva Shaktis, that the Lord has impregnated all of his powers within his name.
Bhagwan Chaitanya Mahaprabhu mhantat ki bhagwantacha pratyek namamade aganit rupane shakti sathavleli aahe.
The name of God is non different than God himself.
Bhagwantancha naam yamade kontahi bhed nahi.
By chanting the Lord's name, we are directly in the presence of the supreme purifying absolute truth.
भगवंताचं नाम उच्चारण करून आपण या पूर्ण शुद्ध परम सत्यास समीप जाऊ शकतो.
And in this age of Kali Yuga, it is said, Harinam, 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 Eva Kevalam, Kalo Nasteva, 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 Gatiranyata. There is no other way of perfecting our lives in pure consciousness other than the congregational chanting of the holy names of the Lord.
Ani ya Kali Yuga sangitlele ahe ki Harinama shivay aplya jivanala shuddha karnyasarkha trivar sangitlele ahe ki itar kontahi upay nahiye.
His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada, our beloved spiritual master, is that one person who took the essence of the culture and religion of India, which is the essence of life itself, and brought it to every continent of the world.
Amse Priya Guru Maharaj A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada Yanich Vaidik Sanskrutita De Saar Ahe जे केवळ संस्कृतीचं नव्हे तर जीवनाचं सार आहे ते भारताबाहेर जाऊन घेऊन जाऊन प्रत्येक खंडामध्ये त्याचा प्रचार केला.
थ्रू हिज एक्झाम्पल, थ्रू हिज ट्रान्सलेशन्स ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द वेदिक लिटरेचर्स इन प्रॅक्टिकली एव्हरी लँग्वेज इन द वर्ल्ड, थ्रू डेव्हलपिंग फार्म कम्युनिटीज अँड टेम्पल्स, he transformed the lives of millions upon millions of people.
Amcha guru maharajani tyancha swatacha acharan, tyanchi pustaka, tyanche granth, tyanchi krushi kshetra ani asha anek karyani jagamade ya sanskrutica prasar karun kottyavadhi lokanchi jivana ji badlun taklele ahe.
Although Srila Prabhupada circled the world 12 times preaching the message of Lord Krishna, beginning at the age of 70 until his disappearance from this world, he spent a major portion of his time in this great city of Bombay.
Srila Prabhupadani javal javal 12 vela sampurna jagala prachar kartana pradakshina ghatli ani satat tyani prachar kela tari suddha tyani aplya ya prachar karyatil वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी हा प्रचार कार्य सुरू केलं आणि हे प्रचार कार्य अविरतपणे आपल्या तिरुभावाच्या वर्षापर्यंत चालू ठेवलं आणि त्यातून जो मुख्य कालखंड आहे तो त्यांनी या मुंबई शहरामध्ये घालवलेला आहे.
बिकॉज ही अंडरस्टूड दॅट बॉम्बे इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सिटीज इन ऑल द वर्ल्ड अँड ऑफ द पीपल ऑफ बॉम्बे टेक टू द ट्रू पॅथ ऑफ सनातन धर्म through the chanting of God's name can make a major influence in bringing real peace and real spiritual happiness to the whole world.
कारण त्यांना हे माहित होतं की मुंबई हे जगातलं एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे, महत्त्वाचं शहर आहे आणि जर का मुंबईवासियांनी जर का या सनातन धर्माचा मार्ग स्वीकारला, जर का संबंध मुंबईवासी लोक हे या नामसंकीर्तनामध्ये सामील झाले तर याने जागतिक शांततेला एक मोठाच हातभार लावण्यासारखं आहे.
इट इज माय मोस्ट हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू दिस इवनिंग दॅट यू टेक दीज टीचिंग्स मोस्ट सिरियसली, ट्राय टू अंडरस्टँड देम अँड अप्लाय देम टू युअर लाईफ.
मी म्हणून आज तुमच्यासमोर अतिशय नम्रतेने हात जोडून प्रार्थना करत आहे की कृपया आपण ही जी शिकवण आहे हिला एक वेळ आपल्या जीवनात स्थान द्या. अतिशय गांभीर्याने हे जे काही सनातन धर्माचे धडे दिले जात आहेत त्यांचा स्वीकार करा.
गिव्ह अप सिनफुल ऍक्टिव्हिटीज,
पापाचरण त्याग करा,
इलिसिट सेक्स, इंटॉक्सिकेशन, गॅम्बलिंग अँड मीट इटिंग,
व्यभिचार, मांसाहार, नशापान आणि जुगार हे जे चार मुख्य पापाचरण आहेत त्यांचा पूर्णपणे त्याग करा.
असोसिएट विथ द लॉर्ड्स डिवोटीज,
भगवत भक्तांचा संघ करा.
Come to the temple of the Lord and be educated in the path of devotion.
Bhagavantacha mandirat jaun bhakti margache dhade ghya.
And most important, every day regularly, along with your family members, your friends, chant the holy names of the Lord.
Ani mukhya manje dar roz na chukta niyam purvak harinamacha jap karit raha. Apan swata kara आपल्या कुटुंबियांनाही उत्तेजित प्रेरित करा.
This will bring about the realization of the sublime joy.
तो खरा आनंद आपण या जगात आतापर्यंत शोधत आहोत त्याचा आपल्याला खरा साक्षात्कार होऊ शकेल.
And it will enable us to share that spiritual happiness with others, which is the ultimate welfare service to humanity and all living beings.
आणि हा आनंद जो आहे तो आपण केवळ स्वार्थापोटी आपल्याकडे ठेवणार नाही. आपल्या मनामध्ये इच्छा होईल की आपण दुसऱ्यांनाही द्यावा आणि ज्यावेळी आपण दुसऱ्यांना देऊ तेच या जगातलं सर्वात मोठं समाज कल्याण कार्य होय.
At this time, we would like to teach you the wonderful process, which is so simple and joyful, that Lord Sri Chaitanya Mahaprabhu taught us of how to congregationally chant Krishna's holy names.
आणि आता यावेळी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी कोणत्या विधीने संकीर्तन करावं हे आम्ही आपल्याला शिकवू इच्छितो. ही अतिशय सोपी विधी आहे, त्याचबरोबर अत्यंत शुद्ध आणि अत्यंत उदात्त आहे.
We request you to very sincerely participate in this great festival of chanting and dancing.
आम्ही नम्रपणे अशी विनंती करतो की या अतिशय सुंदर अशा उत्सवामध्ये ज्यामध्ये नृत्य आणि नामकीर्तन होईल आपण सर्वांनी कृपया गांभीर्याने सहभागी व्हावे.
For the congregational chanting of the holy name causes a transcendental state of consciousness beyond all borders of nationality or sex or caste or rich or poor. It brings us to the state where we could actually recognize the eternal soul part of God within everyone's heart.
Ya harinam sankirtanane rashtra bhed samaj bhed kiwa uccha neecha srimanta garib या सर्व जे भिंती आहेत या सर्व भिंती धडाधड कोसळतात आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं जे मूळचं स्वरूप आहे त्याचा आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो.
थँक्यू व्हेरी मच.
धन्यवाद.